नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. सुकमा जिल्ह्यातल्या कोणता भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. या ठिकाणावरून AK-47 आणि स्वयंचलित रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही शोध मोहीम अजूनही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 25 नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं होणाऱ्या या संमेलनात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एक टपाल तिकीटही प्रकाशित केलं जाणार आहे. भारत आणि मालदीव यांच्या दरम्यानचे व्यवहार आता या दोन देशांच्या स्वतःच्या चलनात म्हणजे रुपया आणि रुफिया या चलनात होणार आहेत. या संदर्भातल्या करारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मालदीव मॉनिटरी अथॉरिटीचे गव्हर्नर अहमद मुनावर यांनी मुंबईत सह्या केल्या. या करारामुळे आयात आणि निर्यातदारांना आर्थिक व्यवहार करण्यात सुलभता होईल, तसंच या दोन देशांदरम्यानच्या व्यापारातही वाढ होईल. भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात I4C दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं 17,000 व्हॉट्सअप खाती प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती आग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहेत. परकीय भूमीवरून काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं असून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातल्या सर्व 288 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. टपाली मतपत्रिकांची मतमोजणी आधी होईल, त्यानंतर EVM मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल. झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीची तसंच विविध राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. झारखंडमध्ये 24 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली असून उद्या सकाळी 8 वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल, असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी K.रविकुमार यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या 3 विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघाची मतमोजणी उस्मानपुरा इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी उस्मानपुरा इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पूर्व मतदारसंघाची मतमोजणी जालना रोडवरच्या सेंट फ्रान्सिस शाळेत होणार आहे. SSC बोर्ड टी पॉइंट ते पीर बाजार चौक रस्ता, वीट्स हॉटेल चौक ते गाडे चौक आणि आकाशवाणी ते 7 हिल्स पर्यंत एका बाजूचा रस्ता मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत बंद राहणार आहे. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या 25 तारखेला मुंबईत आयोजित जागतिक रंगकर्मी दिन सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीमध्ये येत्या 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक वारी होणार आहे. यानिमित्त आळंदीमध्ये राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 6 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. या काळात गर्दीचं नियोजन करण्यासाठी उद्यापासून पुढचे 8 दिवस आळंदीत प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी नांदेड तिरुपती नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना पर्थ इथं सुरू असून भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेला भारतीय संघ 50व्या षटकात अवघ्या 150 धावांवर सर्व बाद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.